नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यासह अनेक महत्वाचे निर्णय. दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणार संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये घेतली राज्यातल्या पर्यटकांची भेट. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 6 पर्यटकांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर. तुरीची खरेदी किमान आधारभूत दरानं करण्यास केंद्र सरकारची मान्यता. आणि पोषण पंधरवडा उपक्रमात हिंगोली जिल्ह्याचा राज्यात 2रा क्रमांक. आता सविस्तर बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताने पाकिस्तानसोबत 1960 पासून असलेला सिंधू जलवाटप करार स्थगित केला असून तात्काळ प्रभावानं अटारी वाघा सीमा बंद केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी या बैठकीनंतर ही माहिती दिली. सध्या देशात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना येत्या 1 मेपर्यंत परत जाण्यास सांगण्यात आलं असून पाकिस्तानी नागरिकांना यापुढे व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या दिल्लीतल्या उच्चायुक्त कार्यालयातल्या संरक्षण लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या संपर्क अधिकाऱ्यांना 1 आठवड्याच्या आत भारत सोडण्याचा आदेश देण्यात आल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पहलगाम हल्ल्यातल्या गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल आयोजित हवाई दल मार्शल अर्जन सिंह स्मृती व्याख्यानात बोलताना ते म्हणाले,
मैं देशवासियों को आश्वस्त करता हूं, घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा. और हम सिर्फ उन लोगों तक नहीं पहुंचेंगे जिन्होंने इस घटना को अंजाम दिया है, हम उन तक भी पहुंचेंगे जिन्होंने पर्दे के पीछे बैठकर हिंदुस्तान की सरजमी पर ऐसी नापाक हरकतों की साजिशें रची हैं. भारत एक इतनी पुरानी सभ्यता और इतना बड़ा देश है जिसको ऐसे किसी भी आतंकी गतिविधियों से किसी भी सूरत में डराया नहीं जा सकता.
दरम्यान या हल्ल्यात मरण पावलेल्या महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जम्मू काश्मीर राज्य प्रशासनाने देखील या हल्ल्यातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने, पुण्याचे कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे तसंच नवी मुंबईचे दिलीप डिसले या पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह काल राज्यात आणण्यात आले. डोंबिवलीतल्या पर्यटकांवर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना राज्यात सुखरूप परत आणण्याला शासनाचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल श्रीनगर इथं विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातल्या पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 4 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं राज्य प्रशासनानं सांगितलं आहे. आतापर्यंत 275 पर्यटकांशी संपर्क झाला असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्यानं या पर्यटकांची निवास व्यवस्था आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केलं जात असल्याचंही राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आलं. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये आपले परिचित गेलेले असतील तर संबंधित जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं 73 50 33 51 04 आणि 02402310 77 या क्रमांकावर, बीड इथं 90 11 20 90 08, परभणी इथं 99 75 01 37 28 आणि 70 20 82 56 68 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ला झालेल्या परिसरात सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं असून शोधमोहीम राबवण्यासाठी सैन्याचे जवान तैनात करण्यात आले आहेत. वर्ष 2024-25 साठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली 13,22,000 टन तूर या अंतर्गत खरेदी केली जाणार आहे. आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी देशांतर्गत डाळींचं उत्पादन वाढवण्यात योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यभरात राबवण्यात आलेल्या पोषण पंधरवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागानं 1197 अंगणवाड्यांमधून तब्बल 74,000 उपक्रम राबवले. विशेष म्हणजे या उपक्रमात कर्करोग संशयित महिलांच्या आरोग्य तपासणीबाबत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका खामार जहा अजमत फारुकी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
अंगणवाडी स्तरावर पोषण मार्गदर्शनची चर्चा सत्र असते. पौष्टिक पदार्थाचे आम्ही स्टॉल मार्गदर्शन वगैरे केले आहे आणि बालकांच्या वाढीसाठी आम्ही मागोवा घेतलेला आहे. विशेष म्हणजे पोषण ट्रॅकर ऍपचा आम्ही याच्यामध्ये विशेष वापर केलेला आहे.
या पोषण पंधरवड्यात नांदेड जिल्ह्याचा राज्यात 11वा क्रमांक आला आहे. जिल्ह्यात 3723 अंगणवाड्यात 1,54,237 उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
त्यामध्ये 3 ऑब्जेक्टिव्ह, एक आई आणि बाळाचं पोषण, दुसरं आहे की आपला डिजिटलाइज करणे, तिसरं आहे की ओबेसिटी. आज सद्यस्थितीवर जिल्हा परिषद नांदेडला 100% आमच्याकडे सर्व बाळांचं हाईट आणि वेट मोजमाप केलेलं आहे आणि महिलांचं अराउंड 98% आम्ही कव्हर केलेलं आहे.
मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात धाराशिव जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानं यासंदर्भात धाराशिव जिल्हा परिषदेच्या विविध सेवांची आणि कामकाजाची तपासणी केली होती. छत्रपती संभाजीनगर इथल्या अजिंठा अर्बन सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेतला आर्थिक गैरव्यवहार आणि त्या प्रकरणी अध्यक्ष सुभाष झांबड यांच्या अटकेनंतर आता बँकेकडे अपुरं भांडवल आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यानं बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधक यांना सदर बँक बरखास्त करून बँकेवर अवसायक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात बोरी इथल्या उच्च शिक्षित रहिवासी विनया देशमुख यांनी शेणापासून आकर्षक आणि पर्यावरणपूरक रंग तयार केला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्यानं त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. यासाठीचं प्रशिक्षण त्यांनी जयपूर इथं घेतलं आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँकेकडून 23 लाख रुपये कर्ज घेऊन आपला प्रकल्प उभारला. या अनोख्या रंगाला गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश अशा राज्यातून चांगली मागणी असल्याचं त्यांनी आकाशवाणीला सांगितलं.
माझ्या वडिलांची गोशाळा होती तर त्यातलं बरंचसं शेण हे वेस्ट जायचं. मला ह्या पेंटबद्दल माहिती झालं. मी जयपूर इथून त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या PMEGP ह्या योजनेचा लाभ मी घेतलेला आहे. त्यातून मला 23 लाखाचं कर्ज मिळालं आणि मी हा उद्योग सुरू केला. पूर्णपणे आमचा उद्योग हा सोलार एनर्जीवर चालतो. ह्या उद्योगातून मी 8 ते 10 जणांना रोजगार दिलेला आहे. परराज्यातून देखील मागणी आहे या पेंटला, कारण ह्या पेंटचे 8 लाभ आहेत. पर्यावरण पूरक आहे, उष्णता कमी करण्यासाठी हा पेंट उपयोगी पडतो. त्यामुळे ह्या पेंटला उत्तर प्रदेश, उत्तराखंड वगैरे या राज्यातून देखील मागणी येत आहे.
धाराशिव इथं वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच 500 खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयासाठी सरकारनं आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागासाठी मंजूर निधीमधून 276.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेला आता जवळपास 1,000 खाटांची सोय होणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. पहलगाम इथल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह माजी नगरसेवक तसंच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथंही शिवसेनेच्या वतीनं तसंच अहिल्यानगर इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतल्या लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे अर्थसहाय्याचं वितरण केलं जाणार आहे. बीड जिल्ह्यातल्या ताडसोन्ना इथं आज DBT कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात काल सर्वाधिक 45.8° सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे 41.6, धाराशिव 42.5 तर परभणी इथं 43.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानसोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यासह अनेक महत्वाचे निर्णय. तुरीची खरेदी किमान आधारभूत दरानं करण्यास केंद्र सरकारची मान्यता आणि पोषण पंधरवडा उपक्रमात हिंगोली जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.